पाठ 19 हे माझं कुटुंब. स्वाध्याय 19:1. खालील परिच्छेद ऐकूया आणि वाचूया.
चला भेटूया बच्चन कुटुंबाला. ही आहे छोटी आराध्या. तिच्या आजोबा आजीची म्हणजेच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची ही 6 वर्षांची छोटीशी नात. अमिताभ आणि जया बच्चन यांना 2 मुलं, एक आराध्याचे वडील अभिषेक आणि दुसरी आराध्याची आत्या श्वेता. श्वेता म्हणजे अभिषेकची मोठी बहीण. अभिषेकची बायको आणि आराध्याची आई ऐश्वर्या. श्वेता बच्चन यांचे पती निखिल नंदा. श्वेता आणि निखिल यांना 9व्या आणि अगस्त्य अशी 2 मुलं आहेत. लाडक्या आराध्याप्रमाणेच 9व्या ही अमिताभ यांची लाडकी नात आहे आणि अगस्त्य लाडका नातू आहे. अनेकदा 9व्या आणि अगस्त्य आपल्या मामा मामीकडे आराध्याला भेटायला जातात.